आजपासून 50 वर्षांनी. प्रकरण 58. अखेर कसे जमले? मागील प्रकरणात सांगितलेल्या हकीकतीनंतर 6-7 दिवस झाले होते. भाऊसाहेब दररोज शांतीसदनात येऊन मौजेने काळ घालवीत असत. प्रौढ विवाह पद्धतीप्रमाणे विवाह जुळून आल्यापासून तो विवाह समारंभ प्रत्यक्ष साजरा होऊन जाईपर्यंतचा काळ विवाहेच्छुक तरुण जोडप्यांना अत्यंत आल्हादकारक वाटत असतो. त्या काळचा आल्हाद एका विशिष्ट प्रकारचा असतो. पुढे विवाह होऊन नवरा बायकोचे प्रत्यक्ष नाते सुरू झाले म्हणजे पुढे किती जरी एकमेकांपासून सौख्य प्राप्ती झाली तरी विवाहापूर्वीच्या लाभणाऱ्या सौख्याची महती अत्यंत निराळ्या प्रकारची असते. परीक्षा उतरण्याचा आनंद रिझल्ट लागण्याच्या पूर्वी जसा मनाला तन्मय करून टाकीत असतो, त्या मानाने प्रत्यक्ष रिझल्ट लागून परीक्षा उतरल्याची तार हाती आल्यावर त्याची तीव्रता क्षणोक्षणी कमी होत जाते व 1-2 दिवसात तो आनंद बहुतेक सर्व मावळून जाऊन पुढच्या मार्गक्रमणातल्या अडचणींच्या काळजीनेच मन भरून जाऊ लागते. या एका लहानशा अनुभवावरून वरील विधानाची सत्यता तेव्हाच पटण्यासारखी आहे. रोज भाऊसाहेब आले म्हणजे ताराबाईचे काळीज धडधडू लागे की भैयासाहेब सध्या इकडे येत नाहीत म्हणून पत्र आल्याची ते आज बातमी सांगतात की काय. ती दुष्ट वार्ता आपल्या कानी होईल तितकी उशिरा यावी या हेतूने ती भाऊसाहेब आल्याचे कळताच पूर्वीप्रमाणे त्यांना भेटण्यालाही उत्सुकतेने पुढे जात नसे. 7 दिवस रोज सकाळी ही भीती आज खरी ठरून आपला आजचा दिवस निराशेने काळाकुट्ट जातो की काय असे वाटे. व रोज भाऊसाहेब येऊन ते तसले काही बोलले नाहीत म्हणजे धीर उत्पन्न होईल. पण शहानिशा करून घेण्याची आतोनात इच्छा असूनही प्रश्न विचारून खुलासा करून घेण्याचीही तिला भीती वाटे. व रोज ही तो प्रश्न का विचारित असते असे कोणाला वाटेल की काय हीही चोरी मनात दृढपणे असेच. अखेर काहीतरी कारणावरून गोष्टी निघून आज त्यांचे काही पत्र आले नाही असे समजले म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत हुशारी येईल. असा प्रकार 7 दिवस चालला तस तशी दरम्यान उत्पन्न झालेली भीती हळूहळू कमी कमी होत जाऊन त्याचप्रमाणे आशाही मनात जास्त जोर करू लागली होती. 8व्या दिवशी सकाळी रोजच्याप्रमाणे ताराबाई काळजी करीत होती. अजून ती आपल्या खोलीतच बसली होती. भाऊसाहेब सकाळी चहाच्या वेळी आले नसल्यामुळे ते आज येऊन काय सांगतील, भैयासाहेब येत नाहीत असे सांगून आपली निराशा सुरू करतील किंवा काहीच न बोलता दुग्धातच आपणाला राहावे लागेल किंवा ते येणार असल्याचे पत्र आल्याची गोड वार्ता आपणाला सांगतील अशा इष्ट अनिष्ट आणि दुष्ट कल्पनांची रेलचेल ताराबाईच्या डोक्यात चालली होती. प्रत्येक कल्पनेला अनुरूप अशी तिची चर्याही क्षणोक्षणी बदलत जात होती. ती मोठी मौजेची होती. हल्लीच्या संशयाचे अनिवार्य तडाखे निमूटपणाने शोषित राहण्याची स्थिती तिला आता दुस्सह झाली होती. तोंड दाबून बुक्क्यांचा मार, एवढी काळजी हृदरोगाप्रमाणे तिला रात्रंदिवस लागून राहिली होती खरी, पण त्या गोष्टीविषयी साधक बाधक गोष्टी बोलून मनाला धीर देईल असे एकही माणूस त्या घरात नव्हते. शांताक्का आपल्याच नादात गर्क, सीताबाई तिच्याबरोबर नाचायला तयारीतच. मथुरी हिरींना तर या काळजीचा अर्थही समजण्याची अक्कल नाही. येऊन जाऊन बाबासाहेब राहिले, पण त्यांनी तर परवा नीलकंठरावांचे पत्र आले असता जे उद्गार काढले होते ते लक्षात आले असता ताराबाईची गाळणच उडू लागे. हल्लीची संदेहयुक्त कष्टतम स्थिती संपून जाऊन केव्हा एकदा बरा वाईट सोक्षमोक्ष व्हायचा असेल तो होऊन जावो अशी स्थिती ताराबाईच्या मनाची होऊन ती अगदी जेरीस येऊन गेली होती. अशा स्थितीत असता पुस्तके वगैरे वाचण्याचा नेहमीचा कोणताही उद्योग तिच्या हातून होणे शक्य नव्हते. सूर्योदय खास होणार अशी खात्री देणाऱ्या उषक कालाचे आगमन होण्यापूर्वीची घटका अत्यंत अंधकारमय भासते असे म्हणतात. ती स्थिती आज ताराबाईच्या मनाची झाली होती. आज का कोण जाणे तिच्या मनात विशेष हुरहुर लागून राहिली होती. परंतु ज्याप्रमाणे अत्यंत गाढ अंधकाराचे साम्राज्य निरंतरचे राहणार असे वाटू लागल्याबरोबर एकाएकी पूर्व दिशेकडे उषक कालाची प्रभादृष्टीस पडताच ती सर्व निराशा एकदम नाहीशी होते, त्याप्रमाणे तिने आपल्या खोलीच्या खिडकीतून बाहेर नजर टाकली मात्र तो दुरून फाटकातून 2 घोडेस्वार शिरताना दृष्टीस पडले. ते तिने क्षणार्धात ओळखून टाकले. एकदम तिच्या चर्येत जमीन आसमाना इतका बदल होऊन गेला. 2 मिनिटांपूर्वी जी ताराबाई वाट पाहून पाहून रणजीत झाली होती ती तिची स्थिती एकदम बदलून तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले व ती आपल्याशी आशापूर्ण स्वराने बोलू लागली. शाब्बास ताराबाई, शाब्बास. म्हणा आता धीर धर, धीर धर. सर्व आशांना नष्ट करून टाकणारी धास्ती तर आज एकदम संपली. माईसाहेबांची वटवट फक्त माझ्याच पुढे झाली असून एकतर त्यांची छाती भैयासाहेबांच्या पुढं असली लुडबुड करण्या इतकी धीट नाही, अथवा त्यांनी आपणाकडून होती तितकी पुण्याई खर्ची घातली पण त्यांची डाळ शिजली नाही, हे तरी एक. याशिवाय तिसरी गोष्ट शक्यच नाही. भैयासाहेबांशी गोष्ट काढण्याची त्यांची प्राज्ञा तरी नाही, अथवा काढून काही वळले नाही. कोणचीही गोष्ट खरी असली तरी आपल्या मार्गातला एक मोठाच काटा आपोआप समूळ उपटून निघाला. आता ताराबाई, तुला रान मोकळं मिळत आहे व सावजही आप खुशीने तुझ्या टप्प्यात आयतेच चालून येत आहे. आता तू तुझी अक्कल पाहू कशी काम करते ती. असे शब्द मनाशी बोलत तिने आरशामध्ये एक वार स्वतःकडे हसत पाहिले, एक वार आपल्या केसांवरून हात बीत फिरवून नीट नेटकेपणा आणला, झटकन एक सुंदरसे काळ्या रंगाचे बुट्टेदार पातळ नेसून त्याशी खुलून दिसणारा असा पांढरा शुभ्र पोलका चढवला व ती खाली दिवाणखान्यात गेली. भाऊसाहेब व भैयासाहेब नुकतेच घोड्यांवरून उतरून आत येऊन बसले होते. सीताबाईही आत येऊन, तरी म्हटलं आज भाऊसाहेबांना उशीर का झाला इकडे यायला, आता कारण मी ओळखलं, या आपल्या स्नेहांची समजूत घालायला आपणाला वेळ लागला असेल, असे भैयासाहेबांना लागण्यासारखे व आपला जय झाला असे दाखवणारे भाषण करीत होत्या. आपल्या आईने भैयासाहेब येता क्षणीच किती मूर्खपणाची ही त्यांची संभावना केली ते पाहून ताराबाईला वाईट वाटू लागले. भैयासाहेब व भाऊसाहेब हे दोघेही शरमल्यासारखे दिसू लागले. इतक्यात सीताबाई पुन्हा बोलू लागल्या, ते असो म्हणा, जे ते आपापल्या समजुतीप्रमाणे वागत असतं, झाल्या गेल्या गोष्टी आता उगाळण्यात काय अर्थ आहे. भाऊसाहेबांकरता म्हणून त्यांची सर्वच मंडळी आता आम्हाला अगदी मनापासून प्रिय आहेत असंच म्हटलं पाहिजे. सीताबाई आणखी काय बोलतील कोण जाणे, असे भाऊसाहेबांना व ताराबाईला होऊन गेले. येथे त्यांना जास्त वेळ बोलण्याची सवड मिळाली तर तुमच्या मामी पहा बरं किती थोर मनाच्या अन खऱ्या सज्जन. आपण होऊन आम्हा गरिबांच्या घरी आल्या, अर्धा घटका आमचा समाचार घेतला अन मग गेल्या, असले काहीतरी बोलतील अशी भीती ताराबाईला पडली. भाऊसाहेबांनाही सीताबाईंच्या कचाट्यातून आपली कशी सोडवणूक करावी हा विचार पडला असावा, कारण ते लगेच म्हणाले, आज बाहेर हवा किती प्रसन्न पडली आहे म्हणता. आता आम्ही आलो तेव्हा आम्हाला फारच मौज वाटत होती, अशा वेळी घरात बसण्यापेक्षा बाहेर हिंडायला जाण्यात फार मजा आहे. चला आपण सारीच फिरायला जाऊ. ताराबाईलाही युक्ती फार पसंत पडून तिने तिला लगेच दुजोरा दिला. शांताबाईची हरकत असणे शक्यच नव्हते. मथुरीला बाजावर वाजवीत बसायचे होते व सीताबाईंना घरात काम होते, म्हणून बाकीची पाच जणे भाऊसाहेब, शांता, भैयासाहेब, तारा व हिरा हिंडायला निघाली. पाच चार मिनिटातच भाऊसाहेब व शांताबाई मागे रेंगाळू लागली. त्यांना हल्ली एकमेकांच्या सहवासाशिवाय दुसऱ्या कशातही लज्जत नसे. भैयासाहेब, ताराबाई व हिरी पुढे चालली होती. रावबहादुरांचा बंगला दिसू लागताच हिरीला आठवण झाली की आपल्याला शेवंतीला भेटून फार दिवस झाले, तेव्हा आज जरूर जाऊन तिची भेट घेतलीच पाहिजे. तिने ती गोष्ट काढताच ताराबाई म्हणाली, बरं आहे, तू जा पाहिजे तर, आम्हाला तिकडे येण्याचं कारण नाही. हिरीला पडत्या फळाची आज्ञा, ती झटकन तिकडे वाट फोडून जाऊ लागली व बाकीची दोघे सरळ रस्त्याने पुढे निघाली. कितीक तरी वेळ ताराबाई काहीच बोलली नाही. आज तिच्या मनात नाना तऱ्हेचे विचार काहूर उठवित. आज आठ दिवस अहो रात्र आपल्या मनाची कशी त्रेधा ओढून राहिली होती. संशयाच्या भयंकर भोऱ्यात सापडून आपण किती गिरक्या खाल्ल्या, कितींदा तरी ही दुस्सह अशी दुग्धात राहण्याची स्थिती एकदम संपून जावी अशी आपल्याला प्रबल इच्छा झाली होती. एकदाचा काय तो बरावाईट सोक्षमोक्ष होऊन निकाल लावून घेण्याला सोन्यासारखी संधी आली आहे, तिचा उपयोग करून घ्यावा असा धटुकलेपणाचा बेत तिच्या मनात तयार होत होता. पण बेत मनात येणे जितके सोपे तितकेच तो करून टाकणे दुर्घट आहे हाही विचार तत्क्षणीच तिच्या मनात आला. आज आपणाला उतावळी झाली आहे म्हणून काय आपणाला स्पष्ट प्रश्न विचारण्याची थोडी सोय आहे. अहो, मी आपणाला पत्करायला तयार आहे, आपण मला मागणी घालतात का, असा प्रश्न थोडाच करता येईल व तसा करणे आपल्या ज्याने कालत्रयीही होणार नाही. ज्या मी एकदा त्यांना मागणी घातली असता त्यांना निव्वळ अपशब्द बोलून लाथाडून दिले, ती मी आज असा प्रश्न विचारून त्यांच्या पायाशी लोटांगण घालीत आहे असे त्यांना वाटणार नाही का. छे छे, असला मूर्खपणाचा विचार क्षणभरही बरोबर नाही व तो प्रचलित वहिवाटीप्रमाणे शक्यही नाही. पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे ऐन बालविवाहाच्या प्रसंगी सुद्धा मुलाकडून मुलीकडे मागणी जात असे, इतकी स्त्री जातीची महती समजत असे. मधल्या अर्धवट रानटी काळातच काय ती मुलींचे आईबापे आपल्या मुलींची टिपणे घेऊन मुलाच्या घरी हेलपाटे घालण्यात जोडे फाडून घेत असत. ती गर्हणीय स्थिती नष्ट होऊन आता आपल्या समाजामध्ये फार पुरातनकाली असलेली प्रौढविवाहाची पद्धती सुदैवाने पुन्हा रूढ झाली आहे व तिच्याबरोबर स्त्री जातीला योग्य असा मानही हल्ली त्यांना मिळून मागणी घालण्याचे काम स्त्रीचे नव्हे ते पुरुषाने केले पाहिजे व ती मागणी स्वीकारणे अगर न स्वीकारणे निव्वळ तिच्या स्वतःवर ठेवलेली आहे. अशी ही सर्वांगसुंदर पद्धती रूढ झाली असून मी आज आपण होऊन भैय्यासाहेबांच्या पुढे लोटांगण घालून माझा स्वीकार करता का हो असे उलट म्हणू काय? अलबत कधीही नाही. हा विचार ठरून जाण्याला 2-4 मिनिटं पुरली इतका तो स्वतः सिद्ध होता, परंतु तेवढ्याने तिचे समाधान होणे शक्य नव्हते. या गृहस्थाने आपणा सर्वांवर किती उपकार केले आहेत त्याची आठवण होऊन तिचे अंतःकरण ओथंबून गेले, ज्याच्यामुळे आज आपला सर्वांचा उदळ माथा झाला आहे, शांताक्कांचा भाग्योदय होत आहे, आपलाही होण्याचा संभव आहे व सुंदरीची बेअब्रू झाकून गेली त्या माणसाचा आपल्याच घरात आपल्याच आईने पदोपदी पाण उतारा करावा तो माणूस आपणाला आवडत नाही असे पाहुणचाराच्या साध्या नियमाविरुद्ध स्पष्टपणे त्याच्या तोंडावर उद्गारून दाखवावे यासारखे दुसरे निंदे वर्तन कोणचे? अशा तऱ्हेने आपली आई आणखी एक दोनदा त्यांना टाकून बोलेल हाही उघडपणे संभव दिसत होता, कारण सीताबाईंना मनाचा थोरपणा कसा तो बिलकुल ठाऊक नसून लोकांना घालून पाडून कुचके नासके बोलण्यात त्यांचा हातखंडा असे. आजच्या दिवसात जर त्या आणखी तसले काही बोलू लागल्या तर आपण त्याचा प्रतिकार कसा करणार? खरी गोष्ट स्पष्टपणे त्यांना सांगितल्याशिवाय त्यांची समजूत पडणे कधीही होणार नाही व तसे स्पष्ट करून सांगण्याचीही आपणाला परवानगी नाही. जरी कदाचित आपण वचनभंग करून शारदा मामींचे पत्र आईला दाखवले तरी केव्हाही झाले तरी कोणत्या तरी एका टोकाशी राहणाऱ्या आईसाहेब हल्लीच्या उलट टोकाला जाऊन पदोपदी भैय्यासाहेबांचे आभार मानून त्यांना तिकडूनही बेजार करून सोडतील अशीही खात्री त्यांचेच सजातीय नीलकंठ राव यांच्या वर्तनावरून तिला वाटू लागली. एवंच आईसाहेबांना इशारत देण्यापासून काहीच फायदा होण्यासारखा नसून दुसरीच काहीतरी योजना केल्याखेरीज गत्यंतर नाही व तीही आता अगदी या घटकेलाच करून टाकली पाहिजे, कारण घरी परत गेल्याबरोबर भाऊसाहेबांबरोबर भैय्यासाहेबांनाही जेवणाला राहण्याचा आग्रह होणारच व तो त्यांनी स्वीकारला तर जेवणाच्या वेळी भलतेच बोलून आईसाहेब सर्व बेरंग करून टाकण्याचा फार संभव तिला दिसू लागला. पण अशी नवीन योजना तरी काय योजावी? भैय्यासाहेबांना आमच्या आईसाहेबांचा स्वभाव पुरता ठाऊक झालेला आहेच, त्यात त्यांना आज नवीन काही समजणार आहे असे मिळत नाही. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या घराण्यावर केलेले उपकारही त्यांना स्वतःला पूर्णपणे माहीत आहे. या उपकाराची आम्हाकडून काही फेड व्हावी अशीही त्यांची इच्छा नाही हे त्यांनी तो प्रकार अगदी गुप्त ठेवण्याबद्दल वसंतरावांना वारंवार बजावलेले आहे यावरून स्पष्टच होत आहे. उपकार गुप्त ठेवण्याची उत्कट इच्छा आहे त्या अर्थी त्यांच्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करावी अशीही त्यांची अपेक्षा नसणारच. मग आता काय तोड राहिली? पण कृतज्ञता व्यक्त व्हावी अशी जरी इच्छा नसली तरी निदान आमच्या माणसांनी त्यांची विनाकारण अवहेलना तरी करू नये एवढी तरी साहजिकपणेच इच्छा त्यांना असली पाहिजे, पण तीही करायला आमच्या मातोश्री चुकत नाहीत. वेळी अवेळी त्यांची कुचाळी काढून मर्मभेदक शब्द त्या उच्चारित असतात. त्यांचा काही परिणाम होऊ नये म्हणून आगाऊ आपणच त्यांच्या मनात आपणाविषयी सद्बुद्धी उत्पन्न करून ठेवावी. ज्याप्रमाणे प्रतिपक्षाच्या शस्त्रास्त्राचे आघात लागू नयेत म्हणून अंगात शिपाई आगाऊच चिलखत घालून ठेवतो, अथवा प्लेगचा मारा चालू नये म्हणून आगाऊ प्लेग प्रतिबंधक लस टोचून ठेवतात, त्याचप्रमाणे आपल्या मातोश्रींची विषयुक्त मर्मभेदक भाषणे त्यांच्या हृदयास झोंबू नयेत म्हणून आपण आगाऊच भैय्यासाहेबांनी केलेल्या महान उपकारांबद्दल अत्यंत कृतज्ञता त्यांच्याविषयी प्रांजलपणाने व्यक्त करून दाखवून त्यांचे अंतःकरण स्निग्ध करून ठेवावे म्हणजे आईसाहेबांचे विषारी बोल तेथे चिकटणे अशक्य होईल. कृतज्ञतेची त्यांना जरी अपेक्षा नसली तरी ती व्यक्त केल्यापासून ते नाखुश तरी खास होणार नाहीत व निदान एक माणूस तरी आपली खरी किंमत ओळखून आहे या जाणीवेने दुसऱ्या माणसाचे आचरट बोल सोसण्यास त्यांच्या अंगी सहज लिहिलेने समर्थता उत्पन्न होईल. निदान आपण कृतज्ञता व्यक्त केल्यापासून जरी कदाचित फायदा झाला नाही तरी नुकसान तरी खास होणार नाही. एवढा विचार डोक्यात तयार व्हायला 5 मिनिटेही लागली नाही हे उघड आहे. एकदा विचार कायम झाल्यावर वाट पाहत बसणारी ताराबाई नव्हती. विचार डोक्यात ताजा आहे तोवर तो अंमलात आणण्याचा हिय्या करून ती एकदम बोलू लागली. मी की नाही खरोखर भैय्यासाहेब मोठी आपस्वार्थी आहे. माझा फायदा होत असला म्हणजे दुसऱ्याचे किती नुकसान होईल त्याची मी दिक्कत भागीत नाही. आपण माझ्या बहिणीकरता मुंबईत जी महातस्ती घेतली ती गुप्त ठेवावी अशी आपली इच्छा आहे खरी, पण ती मला समजल्यापासून आपणापाशी मी केव्हा एकदा आभार मानेन अशी मी वाट पाहत होते. आता अनायासे ही संधी आली आहे, तिचा मी उपयोग करून घेणारच. त्याशिवाय माझ्या मनाला शांती म्हणून मिळणार नाही. आपणाला हे आवडणार नाही हे मी जाणून आहे, पण आम्ही सारी आपली किती अपरंपार ऋणी झालो आहोत ते मला एकदा स्पष्ट बोलून टाकूच द्या. आमच्या घरात ते दुसऱ्या कुणालाच माहीत नाही, एवढ्याचमुळे केवळ मी असे एकीकडे हे आपले उपकार मानित आहे. भैयासाहेब अगदी चकितच होऊन गेले. क्षणभर त्यांची चित्तवृत्ती क्षुब्ध होऊन ते म्हणाले, या गोष्टी आपणाला कळू नयेत अशी माझी फार इच्छा होती, कारण कळले तर माझ्याविषयी तुमचा भलताच ग्रह होण्याचा संभव होता असे मला वाटले. पण शारदाबाईंच्या तोंडात इतका तीळ भिजत नसेल अशी माझी कल्पना नव्हती. ताराबाई म्हणाली, छे छे, त्यांची मुळीच चूक नाही. आमची सुंदरच पहिल्याने इथे बोलताना सहज चुकून आपलं नाव उच्चारून गेली, आणि एकदा मला थोडंसं कळलं म्हणजे संबंध कळल्याशिवाय माझ्यानं राहत नाही ते आपल्याला ठाऊकच आहे. मी मामींना पत्र लिहून आग्रहानं सगळं काढून घेतलं. किती आपण श्रम घेतलेत, कितीतरी पराकाष्ठेच्या मानखंडना सोसल्यात, आणि पदरमोड तरी किती थोरली केली. आपण आमच्या कुटुंबावर केवढं थोरलं तरी उपकारांचं ओझं करून ठेवलं आहे. ते कालत्रयीही फिटणं तर दूरच, पण आमची मंडळी त्यांची किंमतही. भैयासाहेब मध्येच, छे छे, आधी आभार मानण्याचीच मुळी जरूर नाही. त्यातूनही तुमच्या घरातल्या इतर मंडळींनी तर बिलकुल नाही, कारण त्यांच्याकरिता म्हणून मी काहीही केले नाही. मी जे काय थोडेसे केले असेल ते करण्याच्या इतर हेतूंमध्ये तुम्हाला स्वतःला सौख्य व्हावे हाही एक हेतू होता हे मी प्रांजलपणे कबूल करतो. म्हणून आपल्याकरता पाहिजे तर माझे आभार मानणे कदाचित वाजवी होईल, बाकीच्यांचा मात्र मुळीच यात संबंध नाही. आता काय बोलावं बाई माणसानं, असे मनात म्हणून ताराबाईची अत्यंत चलबिचल होऊन गेली. काय बोलावे ते तिला यत्किंचितही सुचेना. इतक्यात भैयासाहेबच पुढे बोलू लागले, तुमच्या स्वभावाला विनाकारण चाळवण्या दाखवणे अगदी आवडत नाही हे मला ठाऊक आहे, म्हणून एकदा काय ते आपण स्पष्ट बोला. सुवर्णपुरात मी माझे मन एकदा उघडे करून दाखवले तसेच ते अजूनही आहे. माझ्या इच्छेमध्ये यत्किंचितही फरक झालेला नाही. आपले मन त्या काळच्या सारखेच अजूनही असले तर एका शब्दात ते सांगा म्हणजे मी अखेरची निराशा समजून पुन्हा कधी अवाक्षरही उच्चारणार नाही. हे अगदी अनपेक्षित भाषण कानी पडताच ताराबाईच्या मनाची काय स्थिती झाली असेल. पावसाविषयी चिंतातूर होऊन हपापलेल्या शेतकऱ्याच्या कानावर एकाएकी पावसाची मुसळधार सुरू झालेली पडली असता त्याची चर्या जशी तत्क्षणी प्रफुल्लित होते त्याप्रमाणे तिची वृत्ती झाली. चक्रवाक पक्ष्यांचा जोडा झाडाच्या एकाच फांदीवर बसलेला असूनही दोघांच्या मध्ये एक पान येऊन एकमेकांना एकमेक दिसेनाशी झाली म्हणजे ती दोघेही रात्रभर एकमेकाकरिता रुदन करीत असतात असे वर्णन तिने वाचल्याचे आता ताबडतोब तिला स्मरण झाले. व बहुतांशी आपणा दोघांची अशी स्थिती झाली आहे असे तिला वाटू लागले. एक क्षणभर ती ब्रह्मानंदात तलीन होऊन बाह्यसृष्टी पार विसरून गेली, पण दुसऱ्याच क्षणी ती भानावर येऊन आपण अजून काहीच उत्तर दिले नाही त्यांचे मन अजूनही संशयाच्या भोऱ्यात गिरके खातच आपण राहू दिले आहे ही आपली केवढी भयंकर चूक होत आहे ही जाणीव तिच्या अंतःकरणात जागृत झाली व ताबडतोब तिने आपल्या अंतःकरणात केवढा जमीन आसमानाचा फरक होऊन गेला होता व आजचे हे भैयासाहेबांचे शब्द आपल्या कानांना कसे अमृततुल्य लागत आहेत ते थोड्याशा आणि अस्पष्ट तुटक शब्दांनी तिने व्यक्त करून दाखवले. अजून भैयासाहेबांचे प्रेम आपल्यावर कायम आहे याची आपल्याला किती धन्यता वाटत होती व त्याबद्दल कितीतरी कृतज्ञता आपल्या हृदयात उचंबळत होती तीही तिने तशीच व्यक्त करून दाखवली. ताराबाईचे हे उत्तर ऐकून भैयासाहेबांना जो आल्हाद झाला तसा जन्मात कधीही कोणत्याच गोष्टीने झाला नव्हता. तसा परमावधीचा आनंद झालेला माणूस जसे उद्गार काढतो तसे काढून भैयासाहेब नाना प्रकारांनी आपला आनंद दर्शवला. ताराबाईने प्रेमभराने लज्जित होऊन साहजिकपणे खाली मान घातली होती. तिची दृष्टी जर त्या समयी भैयासाहेबांच्या तोंडाकडे गेली असती तर त्यांच्या मुद्रेवर हर्षातिशयाने कसे निरनिराळ्या प्रकारचे ठसे एकामागून एक उठत होते व त्यामुळे त्यांची मुखश्री कशी विकसित होऊन गेली होती ते तिला स्पष्ट दिसले असते. पण जरी तिच्याने वर बघवले नाही तरी त्यांच्या तोंडून निघत असलेले शब्द तिच्या कर्णद्वारे अंतःकरणापर्यंत पोचत होते. व आपणावर त्यांचे किती अपरंपार अलोट प्रेम आहे व त्यामुळे यांच्या जीविताला आपल्यामुळे किती सौख्य प्राप्त होत आहे याची तिला बरीचशी स्पष्ट कल्पना आली. अशा तऱ्हेने प्रेममय अंतःकरणाने एकमेकांशी गुज गोष्टी बोलण्यात तन्मय होऊन गेल्यावर आपण कोणत्या वाटेने कोणीकडे चाललो आहोत याची शुद्ध बुद्ध कशी असणार. जिकडे पावले आपोआप पडत होती तिकडे ती दोघे चालली होती. ताराबाईला लवकरच कळून आले की आजच्या या सुदैवाचे श्रेय त्यांच्या मामीसाहेबांनाच दिले पाहिजे, कारण माईसाहेब खरोखरीच सुवर्णपुरी न जाता थेट मुंबईत जाऊन त्यांनी भाच्याची भेट घेतली होती व आपण शिवदुर्गास कोणत्या हेतूने गेलो होतो व तेथे काय प्रकार झाला तो इत्थंभूत तिखट मीठ लावून त्यांनी त्यांच्याजवळ वर्णन केला होता. विशेषे करून ताराबाईचा हट्टी स्वभाव स्पष्ट दर्शवणारे असे जे त्यांच्या समजुतीने तिने शब्द वापरले होते ते त्यांनी मुद्दाम भाच्याजवळ आवर्जून सांगितले होते. असले शब्द सांगून त्याचे मन तिच्याविषयी विटून जावे व ताराबाईने जी गोष्ट कबूल करण्याचे माईसाहेबांना साफ नाकारले होते ती गोष्ट भैयासाहेबांकडून तरी कबूल करून घ्यावी असा त्यांचा फार हेतू होता. पण त्यांच्या हेतूहून अगदी उलट असा परिणाम मात्र भैयासाहेबांच्या मनावर होऊन गेला. ते म्हणाले, माईसाहेबांनी सांगितलेल्या हकीकतीवरून मला दुसऱ्या कशानेही कधी उमेद आली नसती इतकी उमेद उत्पन्न केली, कारण मला हे पक्के ठाऊक होते की तुमच्या अंतःकरणात जर पूर्वीप्रमाणे निव्वळ अप्रीतीचेच साम्राज्य व्यसत असते तर तुम्ही उघड उघड तसे स्पष्टपणे माईसाहेबांना सांगण्याला कधीही कसूर केली नसती. ताराबाई लाजली व ओशाळून जाऊन हसत म्हणाली, हो माझ्या सडेतोडपणाचा अनुभव आपणाला सडकून होताच आपल्या स्वतःच्या तोंडावर यथेच्छ शिव्या देण्यात जर मी मागे सरले नाही तर आपल्या मामींच्या तोंडावर बोलायला मी थोडीच भ्याली असते. भैयासाहेब म्हणाले, छे छे आपण सुवर्णपुरात कोणची गोष्ट मला विनाकारण बोललात. अगदी अत्यंत योग्य असेच तुमचे सर्व बोलणे होते, कारण आपली माहिती जरी चुकीची होती तरी माझे आपणाशी वर्तन इतके भयंकर आढ्यतेचे व फाजील डौलाचे होते की आपण केलेली कान उघाडणी अगदी यथायोग्य होती. माझी वागणूक इतकी अक्षम्य होती की अजूनही मला तिची आठवण झाली की मला अत्यंत लज्जा वाटू लागते. ताराबाई मध्येच म्हणाली, त्या दिवशी संध्याकाळी जो प्रकार झाला त्यात जास्त दोष कोणाचा होता तो वाद आता आपण सोडून देऊ. वास्तविक पाहिलं तर निर्दोषी कोणीच नव्हतं असं म्हणावं लागेल. एवढं मात्र खरं की तेव्हापासून आपण दोघंही आपापले दोष सुधारित आहोत. भैयासाहेब म्हणाले, इतक्या सोप्या रीतीने माझे समाधान व्हायचे नाही. त्या दिवशी मी तुम्हाला काय काय म्हटले, कसे वर्तन केले, डौल किती दाखवला व आविर्भाव कसा केला होता त्याची आठवण झाली म्हणजे माझे मन मला अतिशय खाऊ लागते. तुम्ही मला जे झाडलेत ते इतके यथार्थ होते की माझ्या स्मरणातून कधीच गेले नाही. जर तुम्ही एखाद्या सभ्य माणसासारखं वर्तन ठेवलं असतं असे तुमचे शब्द होते. या शब्दांनी आजपर्यंत माझ्या मनाला कशा डागण्या बसल्या आहेत त्याची तुम्हाला माहिती तर नाहीच पण कल्पनाही कधी झाली नसेल. ते शब्द मी प्रत्यक्ष ऐकले तेव्हा ते मला तसे झोंबले नाहीत हे मात्र खरे आहे. ताराबाई म्हणाली, त्यांच्यापासून इतका तीव्र परिणाम आपल्या मनावर व्हावा अशी माझी बिलकुल इच्छा नव्हती व तशी माझी आजवर कधी कल्पनाही झाली नव्हती. भैयासाहेब म्हणाले, ते साहजिकच आहे, कारण त्यावेळी मी अगदी गर्वाने इतका फुगलेला होतो की माझ्यावर तशाचा परिणाम कसा होतो असे तुम्हाला वाटणे ठीकच होते. तसेच तुम्ही मागून म्हणालात की वाटेल त्या तऱ्हेनं जरी मागणी घातली असती तरी ती स्वीकारायचा मला क्षणभरही मोह पडला नसता. हे बोलताना जी तुम्ही तुच्छतापूर्वक सडकून मान हलवलीत ती तर मी जन्मभर विसरणार नाही. ताराबाई शर्मून म्हणाली, नका नका, मी तेव्हा काय म्हणाले त्याचा आता उच्चार करू नका. या मागच्या आठवणी आता काढू नका. मला आज कित्येक दिवस त्या एकंदर प्रकाराची अगदी शरम वाटू लागली आहे. भैयासाहेबांनी आपल्या पत्राची आठवण करून देऊन विचारले, त्या पत्राने माझ्याविषयी काही थोडासा बराग्रह होऊ लागला का? पहिल्याने वाचून त्यातला मजकूर खरा तरी वाटला का? त्या पत्राचा कसा परिणाम हळूहळू होत गेला व अखेरीला तिच्या मनातले सर्व दुष्टग्रह कसे वितळून गेले हे तिने स्पष्ट करून सांगितले. भैयासाहेब म्हणाले, मी ते लिहिले तेव्हा तुम्हाला ते फार वाईट लागेल हे मला समजत होते, पण माझा नाईलाज होता. ते फाडून टाकलेत ना पण, कारण त्यातला पहिला भाग फारच तुम्हाला लागण्यासारखा होता असे मला आठवते. काही काही शब्द तर असे होते की आज जरी तुम्ही ते पुन्हा वाचले तर आज सुद्धा तुम्हाला माझा संताप येईल. ताराबाई हसून म्हणाली, हो हो हे पत्र फाडल्या वाचून जर आपणाविषयी माझी आदरबुद्धी दृढ होणं शक्य नसेल तर अलबत् ते फाडलंच पाहिजे. माझं मन कधी बदलत नाही असं नाही, हे जरी खरं आहे तरी आज मी पुन्हा ते पत्र वाचलं तर आपला मला संताप येईल इतकं काही माझं मन चंचल नाही असं मला वाटतं. भैय्यासाहेब म्हणाले, मी पत्र लिहित होतो तेव्हा मी अगदी शांत आहे असे मला वाटत होते, पण आता अलीकडे मला असे वाटू लागले आहे की ते पत्र मी अत्यंत संतापाच्या झपाट्यात असताना लिहिले. ताराबाई म्हणाली, त्या पत्राची सुरुवात संतापाच्या आवेशात झालेली असेल खरी, पण त्याचा शेवट मात्र अगदी शांतपणात झालेला आहे. शेवटचं वाक्य तर अत्यंत उदारपणाचे द्योतक आहे, पण आता त्या पत्राची आठवण कशाला? ते पत्र लिहिलं त्यांचं व ते ज्याला पाठवलं त्याचं मन त्या वेळेपेक्षा आज इतकं बदलून गेलेलं आहे की त्याच्या संबंधाच्या कडू आठवणी आता एकदम नष्ट करून टाकणं वाजवी आहे. माझा एक जगतात वागण्याचा गोडसा नियम ऐकून ठेवा आपण, की गत गोष्टींपैकी जेवढं आनंददायक असेल तेवढंच लक्षात धरावं. भैय्यासाहेब म्हणाले, असला नियम तुम्ही करावा त्यात काही मोठेसे नाही, कारण तुमच्या स्वतःच्या गत गोष्टींमध्ये स्वतःच्या मनाला खात राहण्यासारखे जर काही कधी तुमच्या हातून घडतच नाही तर तसला नियम तुम्हाला पाळणे कठीण नाही, कारण दुःखदायक असे तुमच्या वागणुकीत कधी नसतेच, म्हणून ते विसरण्याचेही प्रयोजन राहत नाही. पण माझी स्थिती तशी नाही, कितीही प्रयत्न केला तरी आपल्या हातून घडून गेलेल्या दुःखकारक गोष्टी पटकन डोळ्यांपुढे उभ्या राहू लागतात, त्या दूर जाता जात नाहीत. सर्व जन्मभर आजपर्यंत निव्वळ स्वतःच्याच तोऱ्यात स्वतःच्याच ऐटीत माझा काळ गेला आहे. म्हणजे माझ्या मिळालेल्या शिक्षणात दोष आहे असे नव्हे, बरे वाईट खरे खोटे योग्य अयोग्य हे ओळखून काढण्याचे शिक्षण मनाला व बुद्धीला रगड मिळाले होते, पण प्रत्यक्ष वागण्यात आमची स्वतःची मर्जी जरा कोणी दुखावली की आमची स्वारी आकाश पाताळ एक करून टाकी, ते सुधारण्याचा कोणी कधी प्रयत्न केला नव्हता. चांगली नीतीतत्वे आमच्या बुद्धीवर बिंबवून दिली जात खरी, पण प्रत्यक्ष आचरणात त्यांची ओळख मला राहत नसून त्यात सगळी अहंकाराची व स्वाभिमानाची रेलचेल असे. आईबापांचा मी एकुलता एक मुलगा, इतकंच काय कितीक वर्षे तर एकमेवा द्वितीय असा होतो, कारण बहीण फार वर्षांनी झाली त्यामुळे आमच्या आईबापांनी आमचे लाड म्हणजे अगदी पराकाष्ठेचे केले. आमची आईबापे चांगली समंजस होती, वडील तर विशेष मनमिळावू व परोपकारी असे होते, पण जो जो आम्ही हट्ट करावा जो जो आम्ही अप्पल पोटेपणा करून दुसऱ्याविषयी परवा सोडून द्यावी तो त्यांना आमचे कौतुकच वाटू लागले. सगळ्या जगाला हलके समजावे, त्यांना आपल्यापेक्षा बेअकली समजावे व आपण मात्र सर्वांच्या पेक्षा हुशार धूर्त शहाणे सज्जन परोपकारी आहोत असे समजण्याचा रोज जणू काय आम्हाला धडाच मिळत असे. याप्रमाणे बुद्धी जरी रगड सुसंस्कृत झाली व सर्व गोष्टींचा तारतम्य भाव पूर्णपणे लक्षात येण्याइतकी असाधारण हुशारी जरी डोक्यात आली तरी स्वभाव मात्र पराकाष्ठेचा आग्रही एकेखोर बेपर्वा आणि आपस्वार्थी असा विलक्षण बनून राहिला. तो 5 वर्षापासून 25 पर्यंत अगदी तसा वाढत गेला व तसाच अजूनही खास राहिला असता पण तुमच्यासारखा उत्तम वैद्य भेटला त्याने ते सगळे बदलून गेले. माझ्या अत्यंत प्रिय तारे, तू जशी अत्यंत सुंदर आहेस तशीच कितीतरी तू चतुर आहेस. तू माझ्या डोळ्यात उत्तम अंजन घातलेस. पहिल्याने ते भारी झणझणले, अत्यंत झोंबले, मला त्यामुळे तुझा अतोनात संताप आला, पण अखेर माझी धुंदी साफ उतरून गेली. तुझ्या मात्रेने माझा सर्व रोग नष्ट झाला, अहंकार गळाला, बेपरवा साफ निघाली, दुसऱ्याला तुच्छ मानण्याची माझी वृत्ती मावळली व मी गरीब होऊन अत्यंत विनयशील बनून गेलो आहे. हा कितीतरी सोन्याहून पिवळा असा बदल माझ्यामध्ये झाला. मी प्रथम तुमच्या मंडळीत आलो तेव्हा माझी सर्वांनी थुंकी झेलीत राहिलेच पाहिजे इतका मी उच्च आहे अशी माझ्या मनाची भावना होती, पण तू माझा नक्षा उतरवलास व जिच्या अंगात गुणांची खरी पारख करण्याची शक्ती आहे अशा स्त्रीच्या नजरेने मी किती नादान होतो ते तू मला स्पष्टपणे दाखवून दिलेस. ताराबाई थोडी लाजली व काही वेळाने हसत हसत म्हणाली, आपल्याला अगदी असं वाटत असेल तेव्हा की आपण जरा हेतू प्रदर्शित केल्याबरोबर ही आपला स्वीकार करी. भैय्यासाहेब म्हणाले, ते काय पुसावे, मला तर असे वाटले होते की ही एका पायावर तयार असून कधी मी बोलतो अशी वाटच पाहत असेल. ताराबाई म्हणाली, तर मग माझ्या बोलण्या चालण्यात माझी चूक होत असेल हेच खरे, कारण आपण मला मागणी घालावी अशी मी क्षणभरही कधी इच्छा धरली नव्हती. उगाच तुमची चूकभूल करावी असा माझा कधीच हेतू नव्हता. पण त्या खटक्यानंतर कोण तुम्ही दात धरला असेल? पण अय्यासाहेब म्हणाले, दात? छे, मला प्रथम भारी राग मात्र आला, पण लवकरच त्या रागाला योग्य वळण लागत चालले. ताराबाई म्हणाली, प्रथम आपण मला दिलबहारात पाहिलं तेव्हा आपल्याला काय वाटलं ते विचारायची सुद्धा मला भीती वाटते आहे. अलबत्त ही इथे कशाला तोंड दाखवायला आली असंच वाटलं असेल. अय्यासाहेब म्हणाले, मुळीच नाही, मला फक्त विस्मय वाटला. ताराबाई म्हणाली, पण आपण माझं सभ्यपणानं आदरात इथे करताना पाहून मला जो विस्मय वाटला त्याच्या मानानं आपला विस्मय काहीच नसेल. माझं मन मला सांगत होतं की यांनी आपल्याशी सभ्यपणा धरावा असं आपण वर्तन केलेलं नाही, म्हणून माझ्या वर्तनाला साजेस असं आपणही माझ्याशी वागाल असं मला वाटत होत. भैयासाहेब म्हणाले, त्यावेळी माझ्या मनात एवढाच हेतू होता की तुमच्या आमच्यातल्या गतगोष्टीवरून दाद धरण्या इतका नीचपणा माझ्या अंगी नाही, हे तुमच्याशी चांगले वर्तन करूनच प्रत्यक्ष दाखवावे. आणखी तुमच्या मात्रेने किती गुण आला आहे हेही तुमच्या नजरेला स्पष्टपणे आणून द्यावे, म्हणजे तरी मजविषयीचा तुमचा वाईट अभिप्राय थोडासा तरी बदलेल, इतकीच प्रथम इच्छा मनात होती. यापेक्षा जास्त इच्छा केव्हा मनात उद्भवली ते सांगणे कठीण आहे, पण मला वाटते की दिलबहारात तुम्हाला पाहिल्यापासून एक दोन घटकांच्या आतच पूर्वीचे प्रेम पुन्हा उत्पन्न झाले. भैयासाहेबांनी नंतर आपल्या बहिणीला ताराबाई किती पसंत पडली होती ते सांगितले. ते म्हणाले, एकदम तुम्ही निघून गेलात त्यामुळे तिचा किती हिरमोड झाला म्हणता. त्यावरून सुंदरीची गोष्ट उघानेच निघाली. तेव्हा भैयासाहेबांनी सांगितले की तिथे तुम्हाला इतक्या भेदरून गेलेल्या पाहून तिथल्या तिथे मी निश्चय करून टाकला की मी स्वतः या कामात मन घालून ते तडीला लावायचे, आणि मी जो तिथे विचारात घडलेला दिसत होतो तो विचार हाच चालला होता की असल्या कामात आपणाला किती हलकट माणसांच्या मनधरण्या कराव्या लागतील. ताराबाईने त्यावरून पुन्हा एकदा त्यांचे आभार मानले, पण तो विषय कोणालाच इष्ट नसल्यामुळे तेवढ्यावरच राहिला. काही वेळ पुढे चालत जाऊन उन्हाचा चटका जास्त भासू लागल्यामुळे ते दोघे भानावर येऊन आपापली मनगटावरची घड्याळे पाहतात तो 10:15 होऊन गेले होते. आता घरी परत निघालेच पाहिजे होते, पण आपल्या बरोबर निघालेले भाऊसाहेब आणि शांताबाई यांचा काय पत्ता आहे बुवा? असे भैयासाहेब म्हणाले. वा, कितीतरी उत्तम गोष्ट झाली त्यांचे लग्न जुळले ती. भाऊसाहेबांनी मला तर मुंबईत एक्सप्रेस तारेने ती कळवली. ताराबाई म्हणाली, मग आपणाला भारी आश्चर्य वाटलं असेल? भैयासाहेब म्हणाले, मुळीच नाही, मी इथून गेलो तेव्हाच मी समजलो होतो की ते आता लवकरच जुळणार म्हणून. ताराबाई हसत म्हणाली, म्हणजे आपली परवानगी आगाऊच झाली होती म्हणायची, मला वाटलंच तसं. भैयासाहेब संकोचाने म्हणाले, परवानगी? परवानगी कसली, माझी सलाह झाली होती खरी. ताराबाई हसत म्हणाली, त्याचाच अर्थ तो एकूणएकच. भैयासाहेब म्हणाले, मी मुंबईत जायच्या आदल्या दिवशी माझ्या मनाला खात असलेली एक गोष्ट फार दिवस सांगेन म्हणत होतो ती मी त्यांना स्पष्टपणे कबूल करून टाकली. मी शांताबाईच्या बाबतीत जे त्यांना पूर्वी म्हटले होते ती सारी माझी चूक होती अशी माझी खात्री झाली असल्याचे मी त्यांना सांगितले. त्यांना सुद्धा ते ऐकून फार बरे वाटले. शिवाय तिचे अंतःकरण मला वाटले होते तसे प्रेमशून्य नसून अत्यंत प्रेमपूर्ण होते व ते हल्ली विव्हल आहे अशीही माझी पक्की खात्री असल्याचे मी त्यांना कळवले. अर्थात त्यांच्या मनातले प्रेम यत्किंचितही कमी झाले नव्हते हे मला दिसतच होते. तेव्हा आता ही दोघे जुगणार हे उघडच झाले. ताराबाई म्हणाली, असल्या नाजूक कामात आपल्या स्वतःच्या अंदाजापेक्षा दुसऱ्या लोकांच्या अंदाजावर एवढी भिस्त टाकून वागणारा मित्र लाभणं ही तरी सुदैवाचीच गोष्ट म्हणायची. ते असो म्हणा, पण शांताक्का प्रेमविवल आहे म्हणून आपण त्यांना सांगितलं ते स्वतःच्या परीक्षेनं की मी तसे म्हणाले होते एवढ्याच वरून? मय्यासाहेब म्हणाले, अलबत्त माझ्या स्वतःच्या परीक्षेवरून. मी तुमच्या घरी दोनदा आलो तेव्हा सूक्ष्म नजरेने तिची वृत्ती मी पाहिली आणि माझी तेव्हाच उत्तम खात्री होऊन गेली. ताराबाई हसून म्हणाली, आणि आपली खात्री होताच त्यांचीही झाली असेल. भैयासाहेब म्हणाले, हो, भाऊसाहेब फार भिडस्त आहेत, त्यांना आत्मप्रत्यय मुळीच नाही, म्हणून तर त्यांनी पहिल्याने आमचे ऐकले. तसेच माझ्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे, त्याने सगळे सुरळीत होऊन गेले. मी माझा एकच झालेला लपंडाव त्यांच्याजवळ सांगून क्षमा मागितली. तो हा की गतवर्षी 4 महिने शांताबाई पुण्या मुंबईस असल्याचे मला ठाऊक असून मी त्यांना कळवले नव्हते. त्यांना प्रथम राग आला, पण माझा सदहेतू पाहून मला त्यांनी मनापासून आता क्षमा केली आहे. असला वेसण घातल्याप्रमाणे घाण्याच्या बैलासारखा हवा तिकडे वळणारा मित्र मिळाल्याबद्दल त्यांची चेष्टा करावी असे ताराबाईच्या अगदी जिभेवर आले होते, पण तिने जीभ आवरून धरली. अजून दुसऱ्यांनी केलेली थट्टा सहन करण्याला ही स्वारी शिकलेली नाही, आणि आजच चेष्टा सुरू करणेही ठीक नव्हे असे ताराबाईला वाटले. आता या लग्नापासून त्या दोघांना कितीतरी सौख्य प्राप्त होईल त्याची तुलना करण्याला आपल्या स्वतःच्या लग्नाखेरीज जगात दुसरे जोडपे मिळणार नाही, असे बोलत व पुन्हा पुन्हा एकमेकांचे जुळून आल्याबद्दल धन्यता मानित ती दोघे घरी पोहोचली.